5वीनंतर काय दुसरी शाळा शोधायला लागणार का? नाही, ही ऑनलाईन शाळा अकॅडमिक इयर 22-23 5वीपर्यंत आहे. 23-24 6वी सुरू होणार, 24-25 7वी सुरू होणार, अँड सो ऑन. अशा प्रकारे तुम्हाला वॉलनट स्कूल सोडायची काही गरज नाही. 9th आणि 10th काही पार्टसाठी शाळेत येणं गरजेचं आहे आणि काही पार्टसाठी शाळेत आलात तर बरं आहे, पण तुम्ही अगदी शेवटपर्यंत वॉलनट स्कूलमध्ये राहू शकता, बदलायची काही गरज नाही.